व्हॉइस विला स्टुडिओ प्रस्तुत करीत आहे. सीपीएन बिराड महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा, लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात.
उद्योगाची घरी लक्ष्मी वासकरी असं म्हणतात. सतत उद्योगशील आणि नवनवीन प्रयोग करून व्यवसाय करणाऱ्या नवप्रवर्तक उद्योजकांच्या बाबतीत हे वाक्य सत्य ठरत. नोकरी म्हणजे 8 तासांचा व्यवसाय, तर व्यवसाय म्हणजे 24 तासांची नोकरी असं आपल्याकडे म्हणतात. कठोर परिश्रम आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांनीच खऱ्या अर्थाने यशप्राप्ती होते हे उद्योजकांच्या कार्याचा आढावा घेतल्यास स्पष्टपणे जाणवतं. नोकरीत महिन्याच्या शेवटी पगार मिळेल याची 100% खात्री असते, परंतु 30 दिवसांची खडतर मेहनत करूनही व्यवसायात पैसा मिळेलच याची मात्र खात्री नसते. त्यामुळेच उद्योग आणि व्यवसाय हे एक प्रकारचं मोठं आव्हानच ठरतं. असं आव्हान स्वीकारून जगरहाटीपेक्षा वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवप्रवर्तक उद्यमशील दडाडीच्या 15 व्यावसायिकांच्या चित्तरकथा नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा या पुस्तकाच्या माध्यमाने श्रोत्यांसमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य सीपीएन बिराड महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे.